इब्री लोकास पत्र अध्याय 9. आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते, कारण मंडपामध्ये खोल्या तयार केल्या होत्या. बाहेर खोली त्यास पवित्र स्थान असे म्हणले आहे. त्यामध्ये दिव्याची झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या आणि दुसऱ्या पडद्यामागे एक मंडप होता, त्यास परमपवित्र स्थान म्हणत. त्यामध्ये ऊत जाळण्यासाठी सोन्याची दुपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोश लाकडी पेटी होती. त्या कोशात एका सोन्याच्या भांड्यात मानना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराची दगडी पाट्या होत्या. या कोशावर गौरवाचे करुबीम दयासनावर सावली करत होते, परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही. या वस्तूंच्या अशा व्यवस्थेनुसार याजक पण उपासना करायला पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत, पण केवळ एकटा महायाजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या मंडपात जाई. तो स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करत असतो ते घेतल्याशिवाय तो आत जात नाही. याद्वारे पवित्र आत्मा दर्शवतो की पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रगट झाली नाही. तो मंडप वर्तमान काळात दृष्टांत रूप आहे. याचा अर्थ असा की देवाला दिलेली दाने व त्यास वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेक भाव पूर्ण करण्यास समर्थ नाही, ती अर्पण्यात येतात. हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक दुनियाबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत. पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टीचा महायाजक म्हणून आला आहे आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण मनुष्याच्या हाताने केलेला नव्हे, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा मंडपाच्या द्वारे बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचे रक्त घेऊन व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्र स्थानात केला. कारण बकरे व बैल यांचे रक्त तसेच कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यावर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेकभावात जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. ख्रिस्त याकरता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिल्या करारासंबंधी जी उल्लंघने झाली त्यापासून खंडणी भरून मिळवलेली सुटका होण्यासाठी आपले मरण झाल्याने जे बोलावलेले त्यांना सार्वकालिक वतनाचे वचन मिळावे. जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे हे सिद्ध होणे जरुरीचे असते, कारण मृत्यूपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्यूपत्र अंमलात येऊ शकत नाही. म्हणून पहिल्या कराराची स्थापना रक्तावाचून झाली नाही, कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमिजी लोकर आणि यजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले. तो म्हणाला, जो करार पाळण्याची देवाने तुम्हास आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे. त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूवर ते रक्त शिंपडले. खरे पाहता नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पापशालन होत नाही. म्हणून स्वर्गातील गोष्टीच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते, पण त्याहून अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीचा प्रतिमा शुद्ध केल्या जातात. कारण ख्रिस्ताने मानवी हाताने केलेल्या पवित्र स्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला. जसा महायाजक दरवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो तसे त्यास पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्पण करायचे नव्हते. तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते, परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रगट झाला आहे. ज्या अर्थी लोकास एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, तसाच ख्रिस्त ही पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पीला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यास पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्यांनी दिसेल.